मी शिखा गायधनी आपल्यासमोर एक मराठी अभंग प्रस्तुत करीत आहे, कानडा राजा पंढरीचा.
कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार हाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकिले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव. जनुकी पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, अंत पार हाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा.